निर्गम प्रकरण 33 वचनदत्त देशाकडे जाण्याची आज्ञा। मग परमेश्वराने मोशेला सांगितले, तू व जे लोक तू मिसर देशातून आणले आहेत असे तुम्ही येथून निघून मार्गस्थ व्हा, व जो देश तुझ्या संततीला देईन असे अब्राहम, इसहाक व याकोब यांना मी शपथपूर्वक सांगितले होते त्या देशाकडे जा। मी तुझ्यापुढे एक दूत पाठवीन आणि कनानी, अमोरी, हित्ती, परिज्जी, हिव्वी आणि यबुसी यांना तेथून घालवून देईन। दुधामधाचे प्रवाह वाहत असलेल्या देशाकडे तू जा। तथापि तुम्ही ताठमानेचे लोक असल्यामुळे मी तुमच्याबरोबर येणार नाही, आलो तर वाटेतच मी तुम्हाला भस्म करीन। लोक हे अशुभ वर्तमान ऐकून विलाप करू लागले व कोणीही आपले दागदागिने अंगावर घातले नाहीत। परमेश्वर मोशेला म्हणाला, तू इस्रायल लोकांना सांग की तुम्ही ताठमानेचे लोक आहात, मी पळभर तुमच्याबरोबर असलो तरी मी तुम्हाला भस्म करीन। म्हणून तुम्ही आपले दागदागिने आपल्या अंगावरून उतरून ठेवा, म्हणजे तुमचे काय करावयाचे ते मी पाहीन। ह्यामुळे होरेब पर्वतापासून पुढे इस्रायल लोक दागिन्या वाचून राहिले। दर्शन मंडप। मोशे छावणीबाहेर बऱ्याच अंतरावर तंबू नेऊन उभा करी व त्याला तो दर्शन मंडप म्हणे। कोणाला परमेश्वरापाशी काही विचारावयाचे असले म्हणजे तो छावणीबाहेरील त्या दर्शन मंडपाकडे जाई। असे होई की जेव्हा मोशे त्या मंडपाकडे जाई तेव्हा सर्व लोक उठून आपापल्या तंबूच्या दारात उभे राहत आणि तो मंडपात प्रवेश करीपर्यंत त्याच्याकडे निरखून पाहत राहत। मोशे मंडपात प्रवेश करी तेव्हा मेघस्तंभ उतरून मंडपाच्या दारी उभा राही आणि परमेश्वर मोशेशी भाषण करी। त्या मंडपाच्या दाराशी मेघस्तंभ उभा आहे असे सर्व लोक पाहत तेव्हा ते सगळे उठून आपापल्या तंबूच्या दाराशी दंडवत घालीत। मित्रांशी बोलावे तसे परमेश्वर मोशेशी समोरासमोर बोले। मोशे छावणीकडे परत जात असे तरी त्याचा सेवक नूनाचा मुलगा यहोशवा हा तरुण पुरुष मंडप सोडून बाहेर येत नसे। परमेश्वराच्या समक्षतेचे आश्वासन। मोशे परमेश्वराला म्हणाला, पहा, तू मला म्हणतोस की ह्या लोकांना घेऊन जा, पण तू माझ्याबरोबर कोणाला पाठविणार हे मला अजून कळविले नाहीस। तरी तू म्हटले आहेस की मी तुला व्यक्तिशः नावाने ओळखितो आणि तुझ्यावर माझी कृपादृष्टी आहे। आता माझ्यावर तुझी कृपादृष्टी असल्यास तुझे मार्ग मला दाखव ना, म्हणजे मला तुझी ओळख घडेल आणि त्यामुळे तुझी कृपादृष्टी माझ्यावर होईल। पहा, हे राष्ट्र तुझी प्रजा आहे। परमेश्वर म्हणाला, मी स्वतः येईन आणि तुला विसावा देईन। तो त्याला म्हणाला, तू स्वतः येत नसलास तर आम्हाला येथून पुढे नेऊ नको। तुझी कृपादृष्टी माझ्यावर व तुझ्या प्रजेवर झाली आहे हे कशावरून समजावे? तू आमच्याबरोबर आल्याने मी व तुझे प्रजाजन पृथ्वीवरील इतर सर्व लोकांपेक्षा वेगळे झालो आहो, ह्यावरूनच ते समजावयाचे ना? परमेश्वर मोशेला म्हणाला, हे जे तू सांगितले आहे तेही मी करीन, कारण माझी कृपादृष्टी तुझ्यावर झाली आहे आणि मी तुला व्यक्तिशः नावाने ओळखीत आहे। तो म्हणाला, कृपा करून मला तुझे तेज दाखव। तो म्हणाला, मी आपले सर्व चांगुलपण तुझ्यापुढे चालवीन, तुझ्यासमोर परमेश्वर ह्या नावाची मी घोषणा करीन। ज्याच्यावर कृपा करावीसे वाटेल त्याच्यावर मी कृपा करीन आणि ज्याच्यावर दया करावीसे वाटेल त्याच्यावर दया करीन। तरी पण तो म्हणाला की तुला माझे मुख पाहवणार नाही, कारण माझे मुख पाहिल्यास कोणी मनुष्य जिवंत राहणार नाही। परमेश्वर म्हणाला, माझ्यापाशी एक जागा आहे, येथे ह्या खडकावर उभा राहा। असे होईल की माझे तेज जवळून चालले असता मी तुला खडकाच्या भेगेत ठेवीन, मी निघून जाईपर्यंत आपल्या हाताने तुला झाकीन, मग मी आपला हात काढून घेईन आणि तुला पाठमोरा दिसेन, पण माझे मुख दिसावयाचे नाही।